चीनीमंडी.com पॉडकास्ट। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे होणार विस्तारीकरण। कागल तालुक्यातील सरसेनापती घोरपडे साखर कारखान्याने आता चांगलीच गती घेतली असून कारखान्याची घौडदौड जोरात सुरू आहे। कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिवस 6,000 टनावरून 10,000 मेट्रिक टन करणे, तसेच 50,000 लिटर इथेनॉल निर्मिती वाढवून ती 1,00,000 इतकी करणे, 6 वीज प्रकल्प निर्मिती 23 मेगावॅट वरून 50 मेगावॅट करणे, अशा प्रकारच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे। या विस्तारीकरणासाठी तब्बल 300 कोटींचा निधी उभारला असून हे काम पुढच्या वर्षी सुरू होईल, असे कारखान्याचे अध्यक्ष नावेद हसन मुश्रेफ यांनी सांगितले। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात स्थित आहे। कारखान्याची विकासाची गती चांगली आहे। या कारखान्यात सरव्यवस्थापक संजय शामराव घाटके नव्याने रुजू झाले आहेत। त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम झाला। यावेळी ते बोलत होते। कारखान्याचे संस्थापक ग्रामविकास मंत्री हसन मुश्रेफ यांच्या हस्ते घाटगे यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी नावेद मुश्रेफ म्हणाले, घोरपडे कारखान्याने गेल्या 2 महिन्यांपूर्वीच शेतकऱ्यांची ऊस थकबाकी भागवली आहे। तसेच गेल्या हंगामामध्ये त्यांनी ऊसासाठी प्रतिटन 100 रुपये अधिक देण्याची घोषणा पण केली आहे, पण त्यापैकी गणेशोत्सवाला 50 रुपये देण्यात येणार असून उरलेले पैसे दसरा दिवाळी सणाऐवजी देण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनाही वेतन मंडळाप्रमाणे पगार देण्यात येणार आहे। आंबे ओहोळ आणि नागडवडी हे 2 सिंचन प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात आले आहेत। ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे, यामुळेच कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे।